लेवीय अध्याय 7 दोषार्पणाविषयीचा विधी असा आहे, हे अर्पण परमपवित्र आहे, ज्या स्थानी होमबलीचा वध करावयाचा त्याच स्थानी दोषार्पणाच्या बलीचा वध करावा, आणि याचकाने त्या बलीचे रक्त वेदीवर सभोवती टाकावे, त्याची सर्व चरबी त्याने अर्पावी, त्याचे चरबीदार शेपूट, आतड्यांवरील चरबी, दोन्ही गुर्दे, त्याच्यावरील कमरेजवळील चरबी व गुर्द्यापर्यंतचा काळजावरील चरबीचा पडदा वेगळे करावेत, या सर्वांचा याचकाने होम करावा, हे परमेश्वरासाठी होमार्पण आहे, हेच दोषार्पण होय. याजक वर्गातील प्रत्येक पुरुषाला हे दोषार्पण बली खाण्याचा हक्क आहे, ते परमपवित्र आहे, ते पवित्र स्थानी बसून खावे. दोषार्पण पापार्पणासारखेच आहे, त्या दोघांचे विधी एकच आहेत. जो याजक याच्याद्वारे प्रायश्चित करील त्याचा त्या अर्पणावर हक्क आहे. प्रायश्चित करणाऱ्या याचकाचा त्या होमार्पणाच्या बलीच्या कातड्यावरही हक्क असेल. भट्टीत भाजलेले, कढईत किंवा तव्यावर तळलेले सर्व अन्नार्पण ते अर्पण करणाऱ्या याचकाचे होईल. प्रत्येक अन्नार्पण तेल मिश्रित किंवा कोरडे ते अर्पण करणाऱ्या अहरोनाच्या मुलांचे आहे, त्या सर्वाचा त्याच्यावर सारखाच हक्क आहे. परमेश्वरासाठी कोणाला शांत्यर्पणाचा यज्ञ करावयाचा असेल तर त्याचा विधी असा, त्यास तो शांत्यर्पणाचा यज्ञ उपकारस्तुतीसाठी करावयाचा असेल तर त्याने तेलात मळलेल्या बेखमीर पोळ्या, तेल लावलेल्या बेखमीर चपात्या आणि तेलात मळलेल्या सपिटाच्या पतळलेल्या पोळ्या उपकारस्तुतीच्या यज्ञासोबत अर्पाव्या. त्याच्या उपकारस्तुतीच्या शांत्यर्पणाच्या यज्ञासोबत त्याने खमीर घातलेल्या भाकरीही अर्पाव्या. या प्रत्येक अर्पणातून परमेश्वरासाठी प्रत्येकी एक पोळी अर्पावी. शांत्यर्पणाचे रक्त शिंपडणाऱ्या याचकाचा त्या पोळीवर हक्क आहे. त्याने उपकारस्तुतीसाठी केलेल्या शांत्यर्पणाच्या यज्ञबलीचे मांस अर्पण करण्याच्या दिवशीच खावे, त्यातील काही सकाळपर्यंत ठेवू नये. यज्ञबलीचे अर्पण नवसाचे किंवा स्वखुशीचे असेल तर ज्या दिवशी तो ते अर्पील त्या दिवशीच त्याने ते खावे, आणि जर त्यातून काही उरेल तर त्याने दुसऱ्या दिवशीही खावे. त्या यज्ञबलीचे काही मांस तिसऱ्या दिवसापर्यंत उरले तर ते अग्नीत जाळून टाकावे. जर कोणी शांत्यर्पणाच्या यज्ञबलीच्या मांसातून तिसऱ्या दिवशी मांस खाईल तर परमेश्वरास ते आवडणार नाही व तो ते अर्पण मान्य करणार नाही. ते अर्पण अमंगळ होईल. त्या पापाबद्दल भोगाव्या लागणाऱ्या शिक्षेस तो स्वतः जबाबदार राहील. ज्या मांसास कोणत्याही अशुद्ध वस्तूचा स्पर्श झाला असेल ते खाऊ नये, ते अग्नीत जाळून टाकावे. शुद्ध असणाऱ्यानेच यज्ञबलीचे मांस खावे. परंतु जर कोणी अशुद्ध असून परमेश्वरास अर्पिलेल्या शांत्यर्पणाच्या यज्ञबलीचे मांस खाईल तर त्यास आपल्या लोकातून बाहेर काढावे. एखादा मनुष्य जर एखाद्या अशुद्ध वस्तूला स्पर्श करेल, मग ती अशुद्धता मनुष्याची, पशुची किंवा दुसऱ्या कोणत्या अमंगळ पदार्थाची असो, तर तो अशुद्ध होईल आणि परमेश्वरास अर्पण केलेल्या शांत्यर्पणाच्या यज्ञबलीचे जर तो मांस खाईल तर त्यास आपल्या लोकातून बाहेर काढावे. परमेश्वर मोशेला म्हणाला, सर्व इस्रायल लोकास असे सांग, तुम्ही बैलाची, मेंढराची किंवा बकऱ्याची चरबी खाऊ नये. मरण पावलेल्या जनावराची चरबी किंवा इतर पशूंनी फाडून टाकलेल्या जनावराची चरबी तुम्ही इतर कामासाठी वापरावी, पण ती मुळीच खाऊ नये. परमेश्वरास होमाद्वारे अर्पिलेल्या पशूची चरबी जर कोणी खाईल तर त्यास आपल्या लोकातून बाहेर काढावे. तुम्ही कोठेही राहत असला तरी आपल्या घरात पक्षाचे किंवा जनावराचे रक्त तुम्ही कधीही खाऊ नये. जर कोणी कोणतेही रक्त खाईल तर त्यास आपल्या लोकातून बाहेर काढावे. परमेश्वर मोशेला म्हणाला, इस्रायल लोकास असे सांग, जर कोणी परमेश्वरासमोर आपल्या शांत्यर्पणाचा यज्ञ बली अर्पील तर त्याने त्या अर्पणातून काही भाग परमेश्वराकडे आणावा. त्याने आपल्या हाताने परमेश्वरासाठी अर्पणे आणावी. त्याने चरबी व ऊर याचकाकडे आणावा. ते ऊर परमेश्वरासमोर ओवाळले जाईल. हे ओवाळणीचे अर्पण होय. मग याचकाने त्या चरबीचा होम करावा. परंतु ऊर अहरोन व त्याचे पुत्र यांचा होईल. तसेच तुम्ही आपल्या शांत्यर्पणाच्या यज्ञबलीची उजवी मांडीही समर्पित केलेला अंश म्हणून याचकाला द्यावी. अहरोनाच्या मुलांपैकी जो कोणी शांत्यर्पणाचे रक्त व चरबी अर्पील त्याचा त्या मांडीवर हक्क असावा. मी परमेश्वर इस्रायल लोकांच्या शांत्यर्पणाच्या यज्ञबलीतून ओवाळणीचा ऊर व उजवी मांडी काढून घेऊन अहरोन याजक व त्याचे पुत्र यांना दिली आहे. हा इस्रायल लोकांकडून त्यांना मिळणारा नेहमीचा हिस्सा आहे. इस्रायल लोकांनी हा निरंतरचा विधी म्हणून पिढ्यानपिढ्या पाळावा. परमेश्वराकरता अर्पिलेल्या अर्पणातून हे भाग अहरोन व त्याचे पुत्र यांना देण्यात आलेले आहेत. जेव्हा जेव्हा ते याजक म्हणून परमेश्वराची सेवा करतात तेव्हा तेव्हा त्या समर्पणातून ते भाग त्यांना मिळावेत. देवाची सेवा करणारे याजक म्हणून ज्या दिवशी त्यांची नेमणूक करण्यात आली त्याच दिवसापासून असे ठरले आहे. परमेश्वराने ज्या दिवशी त्यांना अभिषेक केला त्या दिवशी त्याने इस्रायल लोकांकडून हा भाग त्यांना मिळावा अशी आज्ञा दिली व हा त्यांचा पिढ्यानपिढ्या कायमचा हक्क ठरला आहे. हे विधी होमार्पण, अन्नार्पण, पापार्पण, दोषार्पण, याचकाच्या समर्पणाच्या वेळेचे अर्पण आणि शांत्यर्पण याविषयीचे आहे. इस्रायल लोकांनी परमेश्वराकरता काय अर्पणे आणावीत याविषयी त्याने त्यांना सिनाय रानात आज्ञा दिली. त्यावेळी त्याने मोशेला ह्याप्रमाणे सिनाय पर्वतावर हे विधी लावून दिले.